ஜய ஜய மாதவம் கிருஷ்ணம் சச்சிதானந்த கோவிந்தம். ஜய முரளீதரம் தேவம் வந்தே த்வாரகாதீஷம். ஜய முரளீதரம் தேவம் வந்தே த்வாரகாதீஷம். ஜய முரளீதரம் தேவம் வந்தே த்வாரகாதீஷம். ஜய ஜய மாதவம் கிருஷ்ணம் சச்சிதானந்த கோவிந்தம்.
ஜய ஜய மாதவம் கிருஷ்ணம் சச்சிதானந்த கோவிந்தம்.
ஜய ஜய மாதவம் கிருஷ்ணம் சச்சிதானந்த கோவிந்தம்.
மாதவம் கிருஷ்ணம் சச்சிதானந்த கோவிந்தம்.
ஜய ஜய மாதவம் கிருஷ்ணம் சச்சிதானந்த கோவிந்தம். ஜய முரளீதரம் தேவம் வந்தே த்வாரகாதீஷம். ஜய முரளீதரம் தேவம் வந்தே த்வாரகாதீஷம். ஜய ஜய மாதவம் கிருஷ்ணம் சச்சிதானந்த கோவிந்தம்.
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 ஜய ஜய மாதவம் சச்சிதானந்த கோவிந்தம்.
போலோ நந்த கே லால கீ ஜய. आपण पाहिलं की कंस वध झाल्यानंतर एक बिनबोभाट अनायासे अशी क्रांती घडली आणि ती सर्व लोकांना देखील प्रजाजनांना देखील मान्य अशी होती. भगवंतांनी कंस आणि कंसाचे जे बंधू मारले गेलेले होते त्यांचं व्यवस्थित क्रियाकर्म केलं. माता पित्यांना बंधनातून सोडवलं, त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केलं. पण वसुदेव आणि देवकी ते परमात्माच आहेत, परमपुरुष आहेत, आपले पुत्र नव्हेत अशा भावनेने त्यांच्याकडे पाहत होते. त्यामुळे देवकी वसुदेवांनी देखील हात जोडून त्यांना नमस्कार केला. श्रीकृष्णांच्या लक्षात आलं की आपल्या माता पित्यांना आपल्या भगवत ज्ञानाचं भगवत भावाचं ज्ञान झालेलं आहे आणि जर ते या भावामध्ये राहिले तर त्यांना पुत्रस्नेहाचं सुख मिळू शकणार नाही. त्यामुळं मोहित करणारी आपली योगमाया भगवंतांनी त्यांच्यावर पसरली आणि मग आपल्या बंधूंसह आई वडिलांकडे ते गेले आणि आदरपूर्वक आई बाबा अशा प्रकारे त्यांना हाक मारली. त्यांना ते म्हणायला लागले की आम्ही आपले पुत्र असून देखील आणि आपण देखील आमच्यासाठी नेहमी उत्कंठित असताना देखील आपल्या बरोबर राहण्याचं सुख आम्हाला आतापर्यंत मिळालं नाही, तसंच आपल्याला देखील आमच्या ज्या बाल्य पौगंड विविध अवस्था त्या अवस्थांमध्ये आम्हाला वाढवण्याचं सुख आपल्याला मिळालेलं नाही। आई वडिलांच्या घरी राहणाऱ्या मुलांना आई वडिलांकडून लाड करून घेण्याचं जे सुख मिळतं ते सुख आम्हाला मिळालेलं नाही, आपल्याकडून मिळणाऱ्या त्या सुखाला आम्ही अंतरलेले आहोत। खरं म्हणजे एखाद्याने 100 वर्ष जगून माता पित्यांची सेवा केली तरी देखील तो त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही। सामर्थ्य असून देखील जो मनुष्य आपले म्हातारे माता पिता पतिव्रता पत्नी लहान मुलं गुरु ब्राह्मण शरणागतांचं पालन पोषण करत नाही तो जिवंत असूनही मेल्यासारखा आपली सेवा न करण्यामुळे आमचे इतके दिवस वायाच गेलेले आहेत। कारण नेहमी कंसाच्या भीतीने आम्ही आपली सेवा करण्यासाठी असमर्थ होतो। अद्यापपर्यंत आपली कोणतीही सेवा आमच्या हातून घडली नाही त्याबद्दल आपण आम्हाला क्षमा करावी। विश्वात्मा श्रीहरींची ही वाणी ऐकून आणि त्या वाणीने मोहित होऊन देवकी वसुदेवांनी त्यांना जवळ घेतलं, आपल्या छातीशी कवटाळलं आणि पुत्राला आलिंगन देण्याचं सुख प्राप्त करून घेतलं। ते पूर्णपणाने आपल्या पुत्र प्रेमामुळे मोहित झाले आणि अश्रुधारांनी आपल्या मुलांना भिजवायला त्यांनी सुरुवात केली इतका अश्रुपात त्यांच्या ठिकाणी झाला। कंठ दाटून आल्यामुळे ते बोलू शकत नव्हते, भगवान श्रीकृष्णांनी आई वडिलांचं सांत्वन केलं आणि आपले मातामह उग्रसेन आईचे पिता त्यांना यादवांचा राजा केलं, सिंहासनावर त्यांनी बसवलं आणि ते त्यांना म्हणाले की आम्ही आपली प्रजा आहोत, आपण आम्हाला आज्ञा करावी। ययातीचा शाप असल्यामुळे यदुवंशी राजसिंहासनावर बसू शकत नाहीत, पण आपण यदुवंशी असून देखील माझ्या आज्ञेमुळे आपण सिंहासनावर बसावं, आपल्याला कोणताही दोष लागणार नाही। आपण ती कथा पूर्वी पाहिलेली होती की ययातीनी यांचे जे पूर्वज होते त्या पूर्वजांना यदू त्यांना शाप दिलेला होता, देवयानीची जी मुलं होती त्याच्याऐवजी शर्मिष्ठेचा मुलगा पुरु हा राजा होईल असं ययातीने सांगितलेलं होतं। भगवंत म्हणाले की मीच सेवक होऊन आपली सेवा करतो आहे, हे पाहून देवता देखील मस्तक लवून आपल्याला नजराने देतील, अन्य राजांबद्दल काय सांगायचं। आणि मग भगवंतांनी एक महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे कंसाच्या भीतीमुळे देशोधडीला गेलेले यादव वंशातले जे लोक होते यदू वृष्णी अंधक मधु दाशार्ह कुकुर अशा सर्व आपल्या वंशातल्या लोकांना त्यांनी एकत्रित पाचारण केलं, देशोधडीला गेलेल्या आपल्या बांधवांचं त्यांनी पुनर्वसन केलं, त्यांना संपत्ती दिली आणि निर्भयतेने त्यांनी इथं राहावं असं सुचवलं। आणि आता सर्व यादव बलराम आणि कृष्णांच्या एकूण बाहुबलाखाली सुरक्षित होते. त्यांचं सगळं मनोरथ आता पूर्ण झालेलं होतं. आपापल्या घरामध्ये सर्वजण अतिशय आनंदानी संतुष्टतेनी असे राहत होते. कंसाची एकूण भीती संपलेली होती. भगवान श्रीकृष्णांचं मुख कमल नेहमी प्रफुल्लित असे. अपार सौंदर्याचं वरदान त्यांना लाभलेलं होतं. ते आपल्या दयार्द्र आणि हास्ययुक्त नजरेनी पाहणाऱ्या अशा मथुरावासियांना नेहमीच आनंद देत, थकलेल्यांना उत्साह देत, दीन दुबळ्यांना आधार देत आपली कालक्रमणा करू लागले. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी एक गोष्ट केली, ती म्हणजे आपले पिता, आतापर्यंत ज्यांनी पिता म्हणून भूमिका बजावलेली होती आणि कंसाच्या आज्ञेवरून जे मथुरेमध्ये आलेले होते असे आपले पिता नंद बाबा आणि त्यांच्या बरोबर आलेल्या गोपांकडे ते गेले. नंदबाबांच्या गळ्याला मिठी मारून ते म्हणायला लागले की आतापर्यंत आपण अत्यंत प्रेमानी आणि लाडानी आमचं पालन पोषण केलं. आपल्या मुलांवर आईबाप स्वतःच्या शरीरापेक्षाही अधिक प्रेम करतात. पालन पोषण करू शकत नसल्यामुळे स्वजनांनी ज्यांचा त्याग केलेला आहे अशा आमच्यासारख्या बालकांवर आपण कृपा केली, आमचं पालन पोषण आपण केलं, त्यामुळे आपणच आमचे खरे आईबाप आहात. आणि मग ते नंदबाबांना म्हणायला लागले की आपण आता व्रजामध्ये परत जा. येथील सुहृद आणि संबंधित त्या सगळ्यांना सुखी करून आमच्यावरच्या वात्सल्यामुळे दुःखी झालेल्या तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी आम्ही तिथे येऊ. भगवंतांनी आसक्तीविरहित कर्तव्याचरण कसं करायचं याचा एक धडा, आदर्श पाठ नेहमीच घालून दिला. तशा प्रकारचं कर्तव्याचरण त्यांनी केलं आणि करवलं. अव्यवहाराला कोणताही थारा त्यांनी आपल्याजवळ दिला नाही. नंद आणि यशोदा यांना आपल्या जवळ ठेवून घेणं त्यांना सहज शक्य होतं, पण त्यांनी नंदबाबांना देखील न दुखावता पण त्यांना परत त्यांनी गोकुळात जावं असं सांगितलं. तस्मात असक्त हा सततम कार्यम कर्म समाचर, असक्तो ही आचरण कर्म परमाप्नोती पुरुषः, यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तद एव इतरो जनाः, सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. आसक्ती विरहित कर्माचरण अगदी जवळच्या मंडळींच्या बाबत देखील कसं करायचं याचा एक वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. नंद आदी सगळ्या गोपांची अशा प्रकारे समजूत घालून त्यांना अतिशय आदरपूर्वक वस्त्र, अलंकार, भांडी देऊन त्यांचा सत्कार केला. नंदबाबांनी प्रेमानी सद्गदित होऊन आपल्या दोन्ही मुलांना छातीशी घेतलं. अश्रूपूर्ण नेत्रांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते गोकुळात गेले. त्याच्यानंतर वसुदेवांनी पुरोहित आणि अन्य ब्राह्मणांकरवी आपल्या दोन्ही मुलांचं मौंजी बंधन केलं. यदुवंशाचे पुरोहित गर्गाचार्य यांच्या करवी यज्ञोपवीत संस्कार झाल्यावर बलराम आणि कृष्ण हे द्विज झाले आता त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचा स्वीकार करून त्याचं उत्तम परिपालन करणं आवश्यक होतं. ते जगाचे स्वामी होते, सर्वज्ञ होते, सर्व विद्या त्यांच्यापासून निर्माण झालेल्या, त्यांचं निर्मल असं ज्ञान स्वतःसिद्ध होतं. तरी सुद्धा मनुष्यासारख्या वागण्यामुळे त्यांनी ते ज्ञान लपून ठेवलं आणि दोघंही गुरुकुलामध्ये निवास करण्याच्या इच्छेनी अवंतीपुरात राहणाऱ्या काश्य गोत्राच्या सांदीपनी नावाच्या ऋषींकडे गेले. ते दोघं संयमशील होते, विधीपूर्वक आपल्या गुरूंजवळ ते राहिले आणि गुरूंची उत्तम सेवा कशी करायची याचा आदर्श लोकांसमोर त्यांनी ठेवला. अतिशय भक्तिभावानी सांदीपनींना देव समजून ते त्यांची सेवा करायला लागले. शुद्ध भावनेनी त्यांनी केलेल्या सेवेनी सांदीपनी देखील खूप प्रसन्न झाले. त्यांनी वेदांची सहाही अंग उपनिषदांसहित त्यांना शिकवली. याच्याखेरीज मंत्र, देवतांचं ज्ञान, त्या ज्ञानासह धनुर्वेद, मनुस्मृती अशी धर्मशास्त्र, मीमांसा, वेदांचं तात्पर्य सांगणारी शास्त्र, तर्कविद्या, संधी, विग्रह, यान, आसन, द्वैध, आश्रय अशा सहा भेदांनी युक्त राजनीतीचं देखील यथोक्त शिक्षण त्यांनी दिलं. सगळ्या विद्यांचे प्रवर्तक असणारे हे दोघं गुरुजींनी फक्त एक वेळ सांगताच त्या विद्यांमध्ये पारंगत होत असत. असं वर्णन आहे की केवळ 66 दिवसात त्यांनी अतिशय तत्परतेने 64 कलांचं ज्ञान मिळवलं. अध्ययन संपल्यानंतर त्यांनी सांदीपनी मुनींना गुरुदक्षिणा काय द्यावी याविषयी प्रार्थना केली. सांदीपनींनी त्यांचा अद्भुत महिमा आणि अलौकिक बुद्धिमत्ता लक्षात घेऊन आपल्या पत्नीला सल्ला विचारला आणि पत्नीच्या सल्ल्यानी प्रभास क्षेत्रामध्ये समुद्रात बुडून त्यांचा जो पुत्र गेलेला होता तो परत आणून द्यावा अशी गुरुदक्षिणा मागितली. खरं म्हणजे ही अशक्य वाटणारी गुरुदक्षिणा मागण्याचं कारण असं की सांदीपनींची पत्नी मातृभावाने भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मोहित झालेली होती, त्यांना सोडायला ती तयार नव्हती. बलराम आणि श्रीकृष्णांनी प्रभास क्षेत्री समुद्र तटावर समुद्राकडे तुझ्या लाटांनी गुरुपुत्राला तू जसा वाहत घेऊन गेलास तसाच ताबडतोब आणून दे अशी आज्ञा केली. समुद्रांनी त्यांची पूजा बांधण्यासाठी पूजा सामग्री आणलेली होती. समुद्र भगवंतांना म्हणाला की त्यांना मी नेलेलं नाहीये, माझ्या पाण्यामध्ये पंचजन नावाचा एक मोठा दैत्य शंख रूपाने राहत असतो, त्यांनी तो बालक नक्की चोरून नेलेला आहे. भगवंत ताबडतोब पाण्यात शिरले आणि त्यांनी शंखासुराला मारलं, पण त्याच्या पोटामध्ये तो बालक त्यांना दिसला नाही. तेव्हा त्याच्या शरीराचा शंख घेऊन भगवान रथाकडे परतले. आणि संयमनी नगरीत जाऊन त्यांनी आपला शंख वाजवला. सर्व प्रजेवर नियंत्रण असणारा यम शंखाचा आवाज ऐकून तिथे आला आणि भक्तिभावाने विधीपूर्वक त्यांनी भगवान श्रीकृष्णांची पूजा केली आणि विचारलं की मी आपल्या दोघांची काय सेवा करू. तेव्हा भगवंत म्हणाले की स्वतःच्या कर्मबंधनानुसार माझा गुरुपुत्र इथं आणला गेलेला आहे, तू माझ्या आज्ञेने त्याला माझ्याकडे सोपव. यमराजांनी तो मुलगा गुरुदेवांच्या स्वाधीन केला, रामकृष्णांच्या स्वाधीन केला आणि बलराम आणि कृष्णांनी तो आपल्या गुरुदेवांच्या स्वाधीन केला आणि विचारलं की आपल्याला आणखी काही पाहिजे असेल तर ते देखील मागावं. तेव्हा सांदीपनी प्रसन्न होऊन म्हणाले की तुम्ही दोघांनी उत्तम गुरुदक्षिणा दिली, तुमच्यासारख्यांच्या गुरूंचं कोणतं मनोगत अपूर्ण राहू शकेल. सांदीपनींच्या पत्नींची अशी अपेक्षा होती की जर ही गुरुदक्षिणा पूर्ण झाली नाही तर श्रीकृष्ण आपला मुलगा बनून कायमचे आपल्या जवळ राहतील आणि जर ही गुरुदक्षिणा पूर्ण झाली तर आपला गेलेला मुलगा परत मिळेल. आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेऊन आणि त्यांच्याकडून वरदान घेऊन त्यांनी अनुमती दिल्यानंतर हे दोघं बंधू मथुरेला परत आले. मथुरेला आल्यानंतर त्यांनी उद्धवाला व्रजभूमीमध्ये पाठवलं. उद्धव हा वृष्णींचा एक श्रेष्ठ मंत्री होता, तो बृहस्पतींचा शिष्य होता, बुद्धिमान होता आणि श्रीकृष्णांचा प्रिय मित्र देखील होता. भगवान श्रीकृष्ण एके दिवशी आपला अनन्य प्रिय भक्त उद्धव याचा हात हातात घेऊन त्याला म्हणाले की तू व्रजामध्ये जा. तिथं असलेल्या माझ्या माता पित्यांना आनंदित कर. माझ्या विरहाने गोपींना जे दुःख झालेलं आहे त्यांना माझा निरोप देऊन ते दुःख तू दूर कर. भगवंत म्हणाले की गोपींचे मन प्राण नेहमी माझ्या ठिकाणी लागून राहिलेले आहेत, त्यांना जीवनात माझ्याखेरीज दुसरं काहीही नको आहे, त्यांचं जीवन त्यांचं सर्वस्व मीच आहे, माझ्यासाठी त्यांनी आपले पती पुत्र इत्यादींना सोडलेलं आहे, मनाने देखील मलाच आपला प्रियतम आत्मा मानलेला आहे, माझ्यासाठी लौकिक आणि पारलौकिक धर्म सगळे त्यांनी सोडले, त्यांचं पालन पोषण मी करत असतो. त्या गोपींचा प्रियतम मी इथं दूर आल्यामुळं माझं स्मरण होऊन त्यांची शुद्ध देखील वारंवार हरपते. माझ्या विरहामुळं माझ्या भेटीची उत्कंठा वाढून त्या व्याकुळ होत असतात. खरं म्हणजे गोकुळातून येताना मी येईन असं सांगितल्यामुळं अतिशय कष्टानी कसे बसे त्यांनी प्राण धारण करून ठेवलेले आहेत. श्रीकृष्ण असं म्हणाले तेव्हा आदरपूर्वक उद्धव आपल्या स्वामींचा संदेश घेऊन रथावर आरूढ होऊन नंद गोकुळाकडे निघाला. उद्धव सूर्यास्ताच्या वेळी नंदांच्या व्रजामध्ये पोहोचला. इकडे तिकडे उड्या मारणाऱ्या पांढऱ्या वासरांनी गोकुळ शोभायमान झालेलं होतं. गायींच्या धारा काढण्याचा आवाज सर्व बाजूंनी येत होता. वेणूंचा मधुर आवाज ऐकू येऊ लागला. सुंदर वस्त्रालंकार, घातलेल्या गोपी, गोप श्रीकृष्ण बलरामांच्या मंगलमय चरित्रांचं गायन ठाई ठाई करत होते. गोपांच्या घरी अग्नी, सूर्य, अतिथी, गायी, ब्राह्मण, देवता, पितर या सर्वांची धूप, दीप, फुलं इत्यादींनी पूजा होत होती. श्रीकृष्णांचा प्रिय भक्त उद्धव जेव्हा व्रजामध्ये आला तेव्हा त्याची भेट घेऊन नंद अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्याला आलिंगन दिलं आणि श्रीकृष्णच आलेले आहेत असं समजून त्याचा सन्मान केला. त्याला उत्तम पक्वान्नाचं भोजन वाढलं. उद्धव आरामात पलंगावर पहुडला तेव्हा त्याचे पाय वगैरे चेपून नंदांनी त्याचा प्रवासाचा शीण दूर केला. नंतर नंदांनी उद्धवाला विचारलं की हे भाग्यवान उद्धवा, आमचा मित्र वसुदेव आता तुरुंगातून मुक्त झाला, तो सुहृद पुत्र इत्यादींसह खुशाल आहे ना? आपणच केलेल्या पापांचं फळ म्हणून पापी कंस मारला गेला हे छान झालं. तो धार्मिक सचिल यदुवंशी यांचा नेहमी द्वेष करीत असे. बरे उद्धवा, श्रीकृष्णाला आम्हा लोकांची कधी आठवण येते का? इथं त्याची आई आहे. हितचिंतक मित्र गोप आहेत, त्यांनाच आपले स्वामी मानणारे हे व्रजातील लोक आहेत. गायी वृंदावन आणि हा गोवर्धन देखील आहे. या सर्वांची त्याला कधी आठवण येते का? आपल्या बांधवांना भेटण्यासाठी आमचा गोविंद एकदा तरी इकडे येणार आहे ना? तो जर आला तर आम्ही त्याचं सुहास्य नजरेनी पाहणारं मुख कमल पाहू शकू. आम्हाला श्रीकृष्णांचे पराक्रम, विलासपूर्ण नेत्र कटाक्ष, मधुर भाषण याची आठवण येते तेव्हा आमची सगळी कामं थांबून जातात. कृष्णाच्या चरणचिन्हांनी विभूषित झालेली नदी, पर्वत, वन, क्रीडांगण आम्ही पाहू लागतो तेव्हा त्याच्या आठवणीने मन तन्मय होऊन जातं. देवांच्या महान कार्यासाठी ते अवतरलेले श्रेष्ठ देव आहेत असं मी मानतो, कारण गर्गाचार्यांनी मला तसं सांगितलेलं आहे. त्यांनी 10,000 बळ असणारा कंस, त्याचे दोन पैलवान गजराज कुवलाया पीड यांना सहज मारलं. त्यांनी सुरासुरांवर विजय मिळवलेला होता. प्रलंब, धेनुक, अरिष्ट, तृणावर्त, बक इत्यादी दैत्यांना त्यांनी सहज मारलेलं होतं. श्रीकृष्णांच्या प्रेमामध्ये रंगून गेलेले नंद अशा प्रकारे जेव्हा त्यांच्या एकेका लीलेचं स्मरण करू लागले तेव्हा त्यांच्या प्रेमाला पूर आला. ते व्याकुळ झाले आणि उत्कंठा अतिशय वाढल्यामुळं शेवटी ते स्तब्ध होऊन गेले. नंद सांगत असलेल्या श्रीकृष्णांच्या लीला ऐकून यशोदेच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नंद आणि यशोदा यांचं श्रीकृष्णांबद्दलचं प्रगाढ प्रेम पाहून उद्धव आनंदमग्न होऊन श्रीकृष्णांची स्तुती करू लागला.
हरि नारायण गोविंदा, हरि नारायण गोविंदा, हरि नारायण गोविंदा, हरि नारायण गोविंदा, हरि नारायण दुरित निवारण, हरि नारायण दुरित निवारण, हरि नारायण गोविंदा, हरि नारायण गोविंदा. केशव माधव गोविंदा, केशव माधव गोविंदा, केशवा माधवा गोविंदा, केशवा माधवा गोविंदा, हरि नारायण गोविंदा, हरि नारायण गोविंदा, गोविंदा 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 हरि गोविंदा.
उद्धव म्हणायला लागला की चराचराचे गुरु असणाऱ्या नारायणांबद्दल आपल्या मनामध्ये इतका प्रेमभाव आहे म्हणून आपण दोघं सर्वांमध्ये अत्यंत भाग्यवान आहात याच्यात काही शंका नाही. बलराम आणि श्रीकृष्ण हे पुराण पुरुष आहेत. ते सर्व विश्वाचे उपादान कारण आणि निमित्त कारण आहेत. पुरुष आणि प्रकृती दोन्हीही तेच आहेत. जे सर्वांचे आत्म कारण आहेत ते नारायणच दुष्ट निर्दालन आणि साधू रक्षण करण्यासाठी मनुष्यासारखं शरीर धारण करून इथं प्रगट झालेले आहेत. भक्तवत्सल यदुकुल श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण थोड्याच दिवसात ब्रजामध्ये येतील असा निरोप द्यायला मी आलेलो आहे. आपल्या दोघा आई वडिलांना ते आनंदित करतील. सर्व यादवांचा शत्रू असणाऱ्या कंसाला आखाड्यात मारून आपल्या जवळ येऊन कृष्णांनी जे म्हटलं ते सगळं ते खरं करतील. जसा लाकडामध्ये अग्नी नेहमीच व्यापून असतो त्याप्रमाणे ते सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये नेहमी विराजमान असतात. त्यांना अभिमान नसल्यामुळं त्यांना कोणी प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही. त्यांचा सर्वांमध्ये समभाव आहे. त्यांच्या दृष्टीने कोणी उत्तम नाही कोणी अधम नाही. त्यांच्याशी शत्रुत्व करणाराही त्यांचा शत्रू नाही. त्यांचे कोणी माता पिता नाहीत पत्नी पुत्र नाहीत, त्यांना कोणी आपला नाही की परका नाही, तसाच देह नाही की त्यांना जन्मही नाही, या लोकी त्यांना कोणतंही कर्तव्य नाही, तरी सुद्धा सज्जनांच्या संरक्षणासाठी लीला म्हणून देव इत्यादी सात्विक, मत्स्य इत्यादी तामस, तसंच मनुष्य इत्यादी मिश्र योनीत शरण शरीर ते धारण करतात। भगवान श्री कृष्ण हे फक्त आपल्या दोघांचेच पुत्र नाहीत, सर्व प्राण्यांचे आत्मा, पुत्र, पिता, माता आणि स्वामी देखील आहेत। अशी कोणतीच वस्तू नाही की जी श्री कृष्णांपासून वेगळी आहे। त्यांच्या व्यतिरिक्त जर खरं पाहू गेलं तर कोणतीही वस्तू नाही। वास्तविक सत्य फक्त ते एकमेव आहेत। उद्धव आणि नंद अशा प्रकारे आपापसात गोष्टी करत असताना रात्र संपून गेली। पहाटे गोपी उठल्या, दिवे लावून त्यांनी वास्तू देवतेचं पूजन केलं, त्या दही घुसळू लागल्या। जेव्हा भगवान सूर्यनारायणांचा उदय झाला तेव्हा त्यांनी पाहिलं की नंदांच्या दरवाजासमोर एक सोन्याचा रथ उभा आहे। त्या एकमेकींना विचारू लागल्या की हा कोणाचा रथ आहे। गोपींनी श्रीकृष्णांचा सेवक असलेल्या उद्धवाला पाहिलं। उद्धव अजानुबाहू होता, ताजा कमलदलाप्रमाणे प्रसन्न असे त्याचे नेत्र, त्यांनी पितांबर धारण केलेला होता, त्याच्या गळ्यात कमळांची माळ, कानामध्ये रत्नजडित कुंडल झगमगत होती, मुखकमल प्रफुल्लित होतं। गोपी आपापसात म्हणायला लागल्या की हा पुरुष अतिशय देखणा आहे, पण हा आहे कोण, कुठून आला, कोणाचा दूत आहे, यांनी श्रीकृष्णांसारखी वेशभूषा कशासाठी धारण केली आहे। हा रमारमणांचा संदेश घेऊन तर आला नसेल। आणि जेव्हा त्यांना असं समजलं की तो संदेश घेऊन आलेला आहे, तेव्हा त्यांनी अत्यंत विनम्रपणाने, लज्जेनी, स्मितहास्य करत त्याच्याकडे पाहून मधुर भाषणाने त्याचा चांगला सत्कार केला। आणि एकांतात तो आसनावर बसल्यावर गोपी त्याला विचारू लागल्या की उद्धवा, आपण यदुनाथांचे दूत आहात, आपल्या स्वामींनी त्यांच्या माता पित्यांना खुशाली कळवण्यासाठी आपल्याला इथं पाठवलेलं आहे हे आम्हाला कळलं। एरवी आता या गोकुळात त्यांना आठवण यावी अशी दुसरी कोणती वस्तू आहे। माता पित्यांखेरीज इतरांबरोबर प्रेम संबंधाचे जे सोंग आणले जाते ते स्वार्थासाठी असते। जसे भ्रमरांचं फुलांवर प्रेम असतं, तसंच पुरुषांचं स्त्रियांवर प्रेम असतं। धन संपलेल्या माणसाला गणिका, रक्षण करू न शकणाऱ्या राजाला प्रजा, शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी गुरुला, आणि दक्षिणा मिळाली की कृतविज यजमानाला सोडून देतात। पक्षी नसलेल्या झाडाला, फळे नसलेल्या झाडाला पक्षी, भोजन झाल्यावर अतिथी गृहस्थाला, पशु जळलेल्या जंगलाला, आणि जार पुरुष उपभोगानंतर स्त्रीला सोडून देतात। गोपींचं मन, वाणी, शरीर श्रीकृष्णांच्या ठिकाणी तल्लीन झालेलं होतं, पण त्या श्रीकृष्णांच्या प्रेमामुळं लटका राग व्यक्त करत होत्या। श्रीकृष्णांनी बालपणापासून किशोर अवस्थेपर्यंत जितक्या म्हणून लीला केल्या त्या सर्वांची आठवण करून त्या लीलांचं गायन करायला लागल्या। शिवाय संकोच सोडून त्या रडायला लागल्या। एका गोपीला श्रीकृष्ण भेटल्याचं स्मरण झालं त्यावेळी एका भ्रमराला गुणगुणताना पाहून तिला वाटलं की आपली मनधरणी करण्यासाठी श्रीकृष्णांनी याला दूत म्हणून पाठवलेलं आहे. ती त्या भ्रमराला म्हणायला लागली की अरे कपटी प्रियकराच्या सख्या मधुकरा, तू आमच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करू नकोस. तू फुलातला मध एकदा घेऊन उडून जातोस, तसेच तेही फक्त एकदाच आपलं मोहक अधरामृत पाजून आम्हाला सोडून निघून गेले. ती लक्ष्मी त्यांच्या चरण कमलांची सेवा कशी करते कोण जाणे. बहुधा श्रीकृष्णांच्या गोड गोड बोलण्यामुळं तिचं देखील चित्त चोरलं गेलेलं असावं, म्हणून त्या लबाड श्रीकृष्णांचं खरं रूप तिला अजून कळलेलं दिसत नाहीये. अरे भ्रमरा, वनात राहणाऱ्या आमच्या बरोबर तू यदुपती श्रीकृष्णांचे पुष्कळसे गुण का गातोयस? आम्हाला हे गुण नवीन नाहीत. ज्यांच्याजवळ सदा विजय असतो त्या श्रीकृष्णांच्या नव्या सख्यांच्या समोर जाऊन त्यांना गुणगान ऐको, कारण यावेळेला त्यांनी त्यांच्या हृदयांची पीडा शमवली असल्यामुळं त्या त्यांना प्रिय आहेत. हे भ्रमरा, श्रीकृष्णांचं कपटपूर्ण मनोहर हास्य आणि भुवयांच्या इशाऱ्याने त्यांना वश होणार नाहीत अशा स्वर्गात पृथ्वीवर किंवा पाताळात कोण स्त्रिया असतील? पण तू त्यांना सांग की तुमचं नाव उत्तम श्लोक आहे ते दिनांवर दया करण्यामुळं, तुमच्या अशा वागण्यामुळं त्या नावाला मात्र बट्टा लागेल. अरे मधुकरा, तू माझ्या पायावर डोकं टेकू नकोस. तू मनधरणी करण्यात पटाईत आहेस हे मी जाणते. दूतांनी काय केलं पाहिजे हे तुला श्रीकृष्णांकडून तू शिकून आल्यामुळं चांगलं माहीत झालेलं दिसतंय. पण ज्यांनी त्यांच्यासाठी आपले पती पुत्र अन्य नातेवाईकांना सोडलं अशा आम्हाला ते कृतज्ञपणाने सोडून निघून गेलेले आहेत. अशा व्यक्तीशी आम्ही तरी तडजोड का करावी? अरे मधुकरा, त्यांचा जेव्हा रामावतार होता तेव्हा त्यांनी कपिराज वालीला व्याधाप्रमाणे लपून मारलं. शूरपणखा त्यांची कामना करीत होती, पण पत्नी प्रेमामुळं त्या बिचाऱ्या स्त्रीचं नाक कान कापून त्यांनी तिला कुरूप केलं. कावळा जसा बळी घालणाऱ्याचा बळी खाऊन पुन्हा त्यालाच त्रास देतो, त्याप्रमाणे बलीकडून वामन रूपाने दान घेऊन पुन्हा त्यालाच बांधून यांनी पाताळात ढकललं. म्हणून आता या काळ्याशी मैत्री पुरे. पण प्रेमभराने ती म्हणायला लागली, पण काय करणार, आमची इच्छा नसली तरी आम्ही त्याच्याविषयीच्या गोष्टी टाळू शकत नाही. श्रीकृष्णांच्या लीलारूप कर्णामृताच्या एका थेंबाचंही जे फक्त एकदा प्राशन करतात त्यांची रागद्वेषादी सगळी द्वंद्व समूळ नाहीशी होऊन ते असून नसल्यासारखे होतात. इतकंच काय, पुष्कळसे लोक आपला दुःखमय प्रपंच तत्काळ सोडून अकिंचन होतात आणि सारासार विवेक करणाऱ्या हंसाप्रमाणे परमहंसाचं जीवन जगतात. आमचीही अवस्था कृष्णस्मरणाने खरं तर तशीच झालेली आहे. हे मधुकरा, आम्हाला सांग की आर्यपुत्र श्रीकृष्ण सध्या मथुरेत आहेत ना? आई बाबा नातलग आणि गोपाळांची कधीतरी त्यांना आठवण. येते का? आणि आमच्या दासींविषयी ते कधी तुमच्या जवळ काही सांगतात का? श्री कृष्णांच्या दर्शनाला लालचावलेल्या गोपींचं हे म्हणणं ऐकून उद्धवांनी त्यांना त्यांच्या प्रियतमाचा संदेश सांगून त्यांचं सांत्वन करीत म्हटलं की हे गोपींनो, तुम्ही कृतकृत्य आहात, साऱ्या जगाला तुम्ही पूजनीय आहात, कारण तुम्ही भगवान श्रीकृष्णांना अशा प्रकारे आपलं मन समर्पित केलेलं आहे। तुमची श्रीकृष्णांच्या ठिकाणी मुनींना सुद्धा दुर्लभ अशी सर्वोत्तम भक्ती आहे। हे भाग्यशाली गोपींनो, श्रीकृष्णांच्या वियोगात तुमची त्यांच्या ठिकाणी जी एकांत भक्ती घडली तिचं दर्शन आज मला झालं। ही माझ्यावर तुमची मोठीच कृपा। हे देवींनो, प्रियतम श्रीकृष्णांनी तुम्हाला आनंद देण्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे, तो संदेश घेऊनच मी तुमच्याकडे आलेलो आहे, तो तुम्ही ऐका। श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की तुमचा माझ्याशी पूर्णपणे वियोग कधीही होऊ शकत नाही। मी आपल्या मायेच्या द्वारे पंचमहाभूत इंद्रिय त्यांच्या विषयांच्या रूपाने स्वतःमध्ये स्वतःलाच उत्पन्न करतो, पाळतो आणि विलीन करतो। मायेपासून वेगळा असलेला आत्मा विशुद्ध ज्ञानस्वरूप असून त्रिगुणांशी त्याचा संबंध नाही। सर्व नद्या ज्याप्रमाणे वेगवेगळ्या मार्गाने वाहत जाऊन समुद्राला मिळतात, त्याप्रमाणे ज्ञानी माणसांचा वेदाभ्यास, योग, आत्मानात्म विवेक, त्याग, तपश्चर्या, इंद्रिय संयम, सत्य अशा सर्वांचं खरं फळ मनाचा निग्रह करून परमात्म्याला प्राप्त करणं हेच आहे। मी तुम्हाला प्रिय असूनही तुमच्या दृष्टीपासून मी दूर राहतो, याचं कारण तुम्ही नेहमी माझं ध्यान करीत राहण्यामुळं मनानी अगदी माझ्या जवळ राहण्याचा तुम्हाला अनुभव यावा म्हणून। कारण स्त्रियांचं चित्त आपल्या दूरदेशी असलेल्या प्रियतमाच्या ठाई जितकं गुंतून राहतं तितकं जवळ डोळ्यासमोर राहणाऱ्याच्या ठिकाणी लागत नाही। कोणतीही वृत्ती मनात उठू न देता संपूर्ण मन माझ्या ठिकाणी लावून तुम्ही जेव्हा माझं स्मरण कराल तेव्हा लवकरच कायमच्या मला प्राप्त व्हाल। हे कल्याणींनो, ज्यावेळी मी वृंदावनामध्ये पौर्णिमेच्या रात्री रास क्रीडा केली होती त्यावेळी ज्या गोपी स्वजनांनी येऊ न दिल्यामुळं व्रजातच राहिलेल्या होत्या व माझ्याबरोबर रासक्रीडेत सामील होऊ शकल्या नव्हत्या त्या माझ्या लीलांचं स्मरण केल्यानेच मला प्राप्त झालेल्या होत्या, हे तुम्हाला आठवत असेल। शुकाचार्य म्हणतात की आपल्या प्रियतमाचा हा संदेश ऐकून गोपींना अतिशय आनंद झाला। त्यांच्या संदेशामुळं त्यांना श्रीकृष्णांचं स्वरूप आणि लीलेचं स्मरण होऊ लागलं। त्या उद्धवाला म्हणायला लागल्या की यादवांचा शत्रू पापी कंस आपल्या अनुयायांसह मारला गेला, श्रीकृष्णांच्या आप्तेष्टांचे सर्व मनोरथ पूर्ण झाले, सर्वजण आता अच्युतांसह खुशाल आहेत ही देखील काही कमी आनंदाची गोष्ट नाही. हे साधो उद्धवा, एक गोष्ट तुम्ही आम्हाला सांगा. ज्याप्रमाणे आम्ही आमचं प्रेमयुक्त लज्जापूर्ण स्मितहास्य आणि त्यांच्याकडे मनसोक्त पाहणं या उपचारांनी त्यांची पूजा करीत होतो व तेही आमच्यावर प्रेम करीत होते, त्याच रीतीने मथुरेतील स्त्रियांवरही ते प्रेम करतात का? जेव्हा कधी नागरी स्त्रियांच्या समूहात ते गप्पा मारत असतील आणि स्वच्छंदपणे त्यांच्यात सामील होत असतील तेव्हा कधीतरी प्रसंगवशात आमच्यासारख्या ग्रामीण गवळणींची देखील आठवण ते काढतात का? एकीने उद्धवांना विचारलं की जेव्हा सर्वत्र कमळ आणि कुंद फुलं उमललेली होती सगळीकडे चांदणं पसरलेलं होतं आणि त्यामुळे वृंदावन रमणीय दिसत होतं, त्या रात्री त्यांनी रासमंडल करून आमच्याबरोबर नृत्य केलं, त्या रात्रीची ते कधीतरी आठवण काढतात का? आणखीन एक गोपी म्हणाली की आम्ही सर्वजणी त्यांच्या विरहाग्नीमध्ये पोळत आहोत, ते कधीतरी आपल्या करस्पर्शानी आम्हाला जीवनदान देण्यासाठी इथं येतील का? तर एक गोपी म्हणाली की नुकतंच तर त्यांनी शत्रूंना मारून राज्य मिळवलेलं आहे, आता ते राजकुमारींशी विवाह करतील, सर्व आप्तेष्टांबरोबर आनंदाने राहतील, आता इकडे कशाला येतील? तर दुसरी गोपी म्हणाली की महात्मा श्रीकृष्ण स्वतः लक्ष्मीपती आहेत, त्यांना कसलीच कामना नाही, ते कृतकृत्य आहेत, आम्ही वनवासी गवळणी किंवा दुसऱ्या राजकुमारी यांच्याशी त्यांना काय करायचं आहे? उद्धव महोदय, बलरामांसह श्रीकृष्ण जेथे विहार करीत तीच ही नदी. तोच हा पर्वत आणि तेच हे वनप्रदेश ज्यांना ते चारण्यासाठी नेत त्याच या गाई, त्यांच्या वेणूंचे स्वर अजून देखील इथं घुमत असतात. इथल्या प्रत्येक जागी त्यांच्या परमसुंदर चरण कमलांची चिन्ह उमटलेली आहेत. ती वारंवार आम्हाला त्यांची आठवण करून देतात. आम्ही त्यांना विसरूच शकत नाही. त्यांची सुंदर चाल, उन्मुक्त हास्य, विलासपूर्ण पाहणं, मधुर वाणी या सर्वांनी आमचं चित्त हिरावून घेतलेलं आहे, त्यांना आम्ही कसं विसरू? शुकाचार्य म्हणतात की श्रीकृष्णांचा संदेश ऐकून गोपींच्या विरहाची व्यथा शांत झाली. गोपींना इंद्रियातीत श्रीकृष्णच आपला आत्मा आहे हे कळलं. त्यांनी आता उद्धवाचा सत्कार केला. गोपींचा शोक मिटवण्यासाठी म्हणून उद्धव काही महिने तिथे राहिला. श्रीकृष्णांच्या अनेक लीला आणि गोष्टी वारंवार सांगून तो ब्रजवासियांना आनंद देत असे. भगवंतांचा भक्त उद्धव नदी, वन, पर्वत, दऱ्या आणि फुलांनी लगडलेले वृक्ष पाहून तिथे श्रीकृष्णांनी कोणती लीला केली होती असं विचारून विचारून व्रजवासियांना श्रीकृष्णांचं स्मरण करून त्या स्मरणात त्यांच्यासह स्वतः रमून जात असे. उद्धवानी गोपींची अशा प्रकारे श्रीकृष्णांमध्ये तन्मयता झाल्याचं पाहून त्याचं मन देखील कृष्ण प्रेमाने भरून गेलं. तो गोपींना वारंवार नमस्कार करू लागला. तो असं म्हणाला की फक्त तुमचंच शरीर धारण करणं या पृथ्वीवर सार्थकी लागलं, कारण सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी तुमचं प्रगाढ प्रेम आहे. प्रेमाच्या या स्थितीची मुमुक्षू पुरुष आणि आम्ही भक्त सुद्धा नेहमी अपेक्षा करतो. ज्यांना भगवान श्रीकृष्णांच्या कथांची गोडी लागली त्यांना ब्रह्मदेवासारख्या श्रेष्ठ जन्माची तरी काय आवश्यकता. तो विचार करू लागला की कुठं या आचारहीन रानात वनात राहणाऱ्या स्त्रिया आणि कुठं सच्चिदानंद घन भगवान श्रीकृष्णांच्या ठाई त्यांचं असणारं अनन्य प्रेम. एखाद्याने अजाणतेपणाने अमृत प्राशन केलं तरी देखील ते पिणाऱ्याला अमर करतं. त्याप्रमाणे जर कोणी भगवंतांचं स्वरूप न जाणताही त्यांच्यावर प्रेम केलं तर ते स्वतःचं परम कल्याणच करतात. रासलीलेच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी या गोपींच्या गळ्यात हात टाकून त्यांना जो कृपा प्रसाद दिला तसा परम प्रेम करणाऱ्या लक्ष्मीला देखील दिला नाही. किंवा कमलासारख्या सुगंध आणि कांतीनी युक्त असणाऱ्या देवांगनांना देखील तो मिळाला नाही, मग अन्य स्त्रियांची काय कथा. उद्धव म्हणू लागला, मी या वृंदावनामध्ये एखादं झुडूप, वेल किंवा वनस्पती झालो. तरी ते मी माझं भाग्य समजेन, कारण त्यामुळं मला या व्रजांगनांची चरणधूळ सेवन करायला मिळेल. ज्यांनी सोडण्यास अत्यंत कठीण असा स्वजनांचा मोह सगळे शिष्टाचार सोडून भगवंतांचं पद प्राप्त करून घेतलं, वेदांनाही ते अद्याप सापडलेलं नाही. नंदांच्या व्रजात राहणाऱ्या गोपांगनांच्या चरणधुलीला मी वारंवार नमस्कार करतो. गोपींनी श्रीकृष्णांच्या कथासंबंधी जे काही गायन केलं ते तिन्ही लोकांना पवित्र करत आहे आणि असा विचार करून उद्धव स्वतःच गायला लागला.
मन एक बार हरी बोल, मन एक बार हरी बोल, हरि हरि बोल हरि बोल, हरि हरि बोल हरि बोल, मन एक बार हरि बोल. हरि पिता हरि माता, हरि पिता हरि माता, हरि गुरु ज्ञान दाता, हरि गुरु ज्ञान दाता, चिदानंद रूप हरि पतित पावन, मन एक बार हरि बोल. चिदानंद निपतित पावन, मन एक बार हरि बोल. चिदानंद रूप हरि पतित पावन, मन एक बार हरि बोल. पतित पावन, मन एक बार हरि बोल, मन एक बार हरि बोल, हरि बोलो हरि बोलो, हरि बोलो हरि बोलो, भव सिंधु पार कर लो, भव सिंधु पार कर लो, ब्रह्मानंद रूप हरि पतित पावन, मन एक बार हरि बोल. ब्रह्मानंद रूप हरि पतित पावन, मन एक बार हरि बोल. मन एक बार हरि बोल, मन एक बार हरि बोल, मन एक बार हरि बोल.
नंतर उद्धव गोपी नंद यशोदा यांची अनुमती घेऊन आणि गोपाळांचा निरोप घेऊन मथुरेला जाण्यासाठी म्हणून रथावर स्वार झाला. तो निघालेला बघून नंद इत्यादी गोपगण हातात पुष्कळशा भेटवस्तू घेऊन त्याच्याजवळ आले आणि डोळ्यात अश्रू आणून मोठ्या प्रेमाने त्याला म्हणाले की आमच्या मनाच्या वृत्ती श्री कृष्णांच्या चरण कमलांच्या आश्रयानेच राहोत, आमच्या वाणी त्यांच्याच नामांचं उच्चारण करोत आणि शरीर त्यांनाच प्रणाम करीत राहोत। भगवंतांच्या इच्छेने आमच्या कर्मानुसार आम्हाला कोणत्याही योनीमध्ये जन्म येवो, मात्र तेथे आम्ही शुभ आचरण करावं, दान करावं आणि त्यांचं फळ म्हणून भगवान श्री कृष्णांच्या ठाईच आमचं प्रेम असावं। गोपांनी उद्धवांचा सन्मान केला आणि नंतर उद्धव मथुरेला परतला। तिथं पोचल्यावर त्यांनी भगवान श्री कृष्णांना नमस्कार केला, ब्रजवासियांची प्रगाढ भक्ती त्यांना कथन केली, नंदांनी दिलेल्या भेटवस्तू त्यांनी वसुदेव बलराम आणि राजा उग्रसेनाला दिल्या, गोकुळातल्या मंडळींचं क्षेमकुशल त्यांनी भगवंतांना कथन केलं। उद्धवांनी ज्या रीतीने सर्वांचं समाधान केलं ते पाहून भगवंतांना देखील मनोमन खूप समाधान झालं। त्यांचं लक्ष नेहमी गोकुळामध्ये असणाऱ्या आपल्या प्रियजनांकडे होतं आणि तो संदेश उद्धवांनी योग्य रीतीने भगवंतांचा दूत म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला होता। हरिओम तत्सत। एक अर्धा मिनिट आपण शांत बसू। हरि 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 स्वामी जी स्वामी जी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर।